लेवीय प्रकरण 22 अर्पणांचे पावित्र्य। परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे मुलगे यांना सांग की इस्रायल लोक ज्या पवित्र वस्तू मला समर्पण करीतात त्यांच्यापासून त्यांनी दूर राहावे आणि माझ्या पवित्र नावाला कलंक लावू नये। मी परमेश्वर आहे। तू त्यांना सांग, पुढील पिढ्यांमध्ये तुमच्या सर्व वंशातील जो कोणी अशुद्ध असताना इस्रायल लोकांनी परमेश्वराला समर्पित केलेल्या पवित्र वस्तूंना हात लावील त्याचा माझ्यासमोरून उच्छेद व्हावा। मी परमेश्वर आहे। अहरोनाच्या वंशापैकी कोणी महारोगी अथवा स्राव होणारा असला तर त्याने शुद्ध होईपर्यंत पवित्र केलेले पदार्थ खाऊ नयेत। मृतामुळे अशुद्ध झालेल्या मनुष्याला किंवा वीर्यपात झालेल्या पुरुषाला जो कोणी स्पर्श करील, ज्याच्या स्पर्शाने लोक अशुद्ध होतात अशा रांगणाऱ्या प्राण्याला अथवा ज्याच्या स्पर्शाने कोणत्याही प्रकारची अशुद्धता लागेल अशा मनुष्याला जो कोणी स्पर्श करील, म्हणजे जो मनुष्य ह्यांच्यापैकी कोणालाही स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे व पाण्याने स्नान करीपर्यंत पवित्र पदार्थ खाऊ नयेत। सूर्यास्त झाल्यावर तो शुद्ध ठरेल, त्यानंतर त्याने पवित्र पदार्थ खावे, कारण ते त्याचे अन्न होय। मेलेले अथवा श्वापदांनी फाडिलेले असे काही खाऊन त्याच्यामुळे अशुद्ध होऊ नये। मी परमेश्वर आहे। माझी आज्ञा त्यांनी पाळावी, नाहीतर त्या पापाबद्दल त्यांना शिक्षा भोगावी लागेल आणि आज्ञाभंग केल्यामुळे ते मरतील। त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे। कोणा परक्याने पवित्र पदार्थ खाऊ नये, याजकाचा पाहुणा किंवा मजूर ह्यानेही पवित्र पदार्थ खाऊ नये, पण याजकाने मोल देऊन कोणी मनुष्य विकत घेतला असेल तर त्याने तो खावा, तसेच याजकाच्या घरी जन्मले असतील त्यांनीही त्यातले खावे। याजकाची मुलगी कोणा परक्याला दिली असेल तर समर्पण केलेले पवित्र पदार्थ तिने खाऊ नयेत। याजकाची मुलगी विधवा असली अथवा नवऱ्याने टाकलेली असली आणि ती विनापत्य असून तरुणपणी होती तशीच आपल्या बापाच्या घरी परत येऊन राहत असली तर तिने आपल्या बापाचे अन्न खावे, पण कोणा परक्याने ते खाऊ नये। एखाद्या मनुष्याने चुकून पवित्र पदार्थ खाल्ला तर त्याने त्या पदार्थाच्या पाचव्या हिश्या इतकी भर त्यात घालून याजकाला तो पवित्र पदार्थ द्यावा। ज्या पवित्र वस्तू इस्रायल लोक परमेश्वराला अर्पितात त्या याजकांनी भ्रष्ट करू देऊ नयेत। पवित्र पदार्थ खाल्ल्याच्या अपराधाबद्दल त्यांना दोषार्पण करावे लागेल। त्याला याजकांनी कारणीभूत होऊ नये, कारण त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे। परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन त्याचे मुलगे व सर्व इस्रायल लोक यांना सांग की तुम्हा इस्रायल लोकांपैकी अथवा तुम्हामध्ये राहणाऱ्या उपरी लोकांपैकी कोणी आपल्या नवसांच्या अथवा स्वखुशीच्या यज्ञबलीचा परमेश्वराप्रित्यर्थ होम करील तर तुमचा स्वीकार करण्यात यावा म्हणून गुरे, मेंढरे अथवा बकरी ह्यातील दोषहीन नर अर्पण करावा। सदोष असलेला कोणताही प्राणी अर्पू नये, कारण तो तुमच्या प्रीत्यर्थ स्वीकारला जाणार नाही। आपला नवस पुरा करण्यासाठी अथवा खुशीच्या अर्पणासाठी कोणी परमेश्वराप्रित्यर्थ गुराढोरातून किंवा शेरडा मेंढरातून शांती अर्पण करील तर ते मान्य होण्यासाठी दोषहीन असावे, त्यात काही दोष नसावा। आंधळा, तुटलेल्या अवयवाचा लुळा अथवा अंगावर मस, चाई अथवा खरूज असलेला असा कोणताही प्राणी परमेश्वराला अर्पू नये किंवा वेदीवर हव्य म्हणून परमेश्वराप्रित्यर्थ त्याचा होम करू नये। बैल किंवा मेंढरू ह्याचा एखादा अवयव कमी जास्त असला तर तो स्वखुशीच्या अर्पणाला चालेल, पण नवस फेडावयाच्या कामी त्याचा स्वीकार होणार नाही। ज्याचे अंड ठेचलेले, चिरडलेले, फाटलेले अथवा कापिलेले असेल असा प्राणी परमेश्वराला अर्पण करू नये। तू आपल्या देशात असला काही प्रकार करू नये। ह्यातील कोणतेही प्राणी परक्याच्या हातून घेऊन तुम्ही आपल्या देवासाठी अन्न म्हणून अर्पण करू नयेत, कारण ते संव्यंग व सदोष आहेत, म्हणून ते तुमच्या प्रीत्यर्थ स्वीकारिले जाणार नाहीत। परमेश्वर मोशेला म्हणाला, वासरू, पोखरू अथवा करडू जन्मल्यावर ते 7 दिवस आपल्या आईजवळ असले पाहिजे। 8व्या दिवसापासून पुढे ते परमेश्वराला हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी स्वीकारावयास योग्य ठरेल। गायीचा अथवा मेंढीचा व तिच्या वत्साचा एकाच दिवशी वध करू नये। तुम्ही परमेश्वराप्रित्यर्थ उपकार स्तुतीच्या बलीचा यज्ञ कराल तेव्हा तुमचा स्वीकार होईल अशा प्रकारे तो करा. त्याच दिवशी तो खाण्यात यावा, त्यातील काही सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये. मी परमेश्वर आहे, तुम्ही माझ्या आज्ञा मान्य करून त्या पाळाव्या. मी परमेश्वर आहे, माझ्या पवित्र नावाला तुम्ही कलंक लावू नये. पण इस्रायल लोकांमध्ये मला पवित्र मानण्यात येईल. तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. तुमचा देव व्हावे म्हणून मी तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणले. मी परमेश्वर आहे.